chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यात सुरू होणार कॅन्टीन, 10 रुपयात मिळणार भोजन। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊस गाळपाला घालण्यासाठी घरून डबा आणावा लागणार नाही, तर स्वस्त दरात अर्थात केवळ 10 रुपयात कारखाना परिसरात पौष्टिक भोजन उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचारी आणि मजुरांनाही ही सुविधा मिळू शकेल। सरकारच्या आदेशावर कारखाना व्यवस्थापन परिसरात अटल शेतकरी कॅन्टीन सुरू होणार आहे। यासाठी कारखाना व्यवस्थापनानं तयारी सुरू केली आहे। प्रदेशातील सर्व 10 कारखान्यांमध्ये कॅन्टीन सुरू होणार आहे। मुख्यमंत्री मनोहरलालद्वारा प्रदेशात शेतकऱ्यांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध होण्यासाठी कॅन्टीनची घोषणा केली होती। कर्नालच्या मंडीत अटल शेतकरी कॅन्टीन सुरू करून या योजनेची सुरुवात देखील करण्यात आली आहे। आता त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी कैथलसह प्रदेशातील सर्व 10 सहकारी कारखान्यात अटल किसान कॅन्टीन सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे। टोकन पद्धतीनं शेतकरी आणि इतर कर्मचाऱ्यांना दुपारचं जेवण मिळू शकेल। आशा आहे की लवकरच यासाठी टेंडर उघडलं जाईल। कॅन्टीनमध्ये शेतकऱ्यांना 10 रुपयात थाळी उपलब्ध होईल। बाकी खर्च अनुदानाच्या माध्यमातून कारखाना व्यवस्थापन देईल। कैथलच्या सहकारी साखर कारखान्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 40 लाख क्विंटल ऊसाचे 160 दिवसात गाळप करण्याचं लक्ष निश्चित केलं आहे। आतापर्यंत 73 दिवसात कारखान्यानं जवळपास 17,40,000 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे। गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा गाळप हंगाम 30 एप्रिलपर्यंत चालू राहण्याचे अनुमान आहे। सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक जगदीप सिंह म्हणाले, साखर कारखान्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध करण्यासाठी अटल किसान कॅन्टीन सुरू होणार आहे। सरकारच्या निर्देशानुसार प्रदेशाच्या सर्व 10 सहकारी कारखान्यांमध्ये कॅन्टीनची सुविधा असेल। यामुळे शेतकरी आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांची चांगली सोय होईल।